नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पैठणी विणकर कविता ढवळे यांचा मन की बात मधून गौरवपूर्ण उल्लेख. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आधुनिकीकरणासाठी निधी देण्यास शासन कटिबद्ध. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाला थायलंडचा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कार. आणि तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात पाचव्या दिवशी भारत 88 धावांनी पिछाडीवर. आता सविस्तर बातम्या. वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या 124 भागात ते आज बोलत होते. येत्या 7 ऑगस्टला साजरा होत असलेल्या 10व्या राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या अनुषंगानं बोलताना पंतप्रधानांनी देशभरात आज 3000 अधिक वस्त्रोद्योग स्टार्टअप कार्यरत असल्याचं सांगत या स्टार्टअप्सनी भारताच्या हातमाग क्षेत्राला नवी ओळख देत वैश्विक उंची प्राप्त करून दिल्याचं नमूद केलं. यासंदर्भात बोलताना पंतप्रधानांनी पैठण इथल्या पैठणी विणकर कविता ढवळे यांचा उल्लेख केला. ते म्हणाले,
महाराष्ट्र के पैठण गांव की कविता धवले पहले एक छोटे से कमरे में काम करती थी. न जगह थी और न ही सुविधा. सरकार से मदद मिली, अब उनका हुनर उड़ान भर रहा है. वो 3 गुना ज्यादा कमा रही है. खुद अपनी बनाई पैठणी साड़ियां बेच रही है.
कविता ढवळे यांनी या संदर्भात आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी फक्त आपलीच नव्हे तर पैठण इथं कार्यरत असलेल्या सर्व हातमाग विणकरांच्या कार्याची नोंद घेतल्याची भावना ढवळे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या,
माझं नाव कविता अरुण ढवळे आहे. मी पैठणमध्ये पैठणी साड्या विणते 23 वर्षापासून. मन की बात मध्ये माझ्या प्रधानमंत्र्यांनी नाव घेतलं आणि मला फार खूप आनंद झाला की त्यांनी मन की बात साठी माझं निवड केली. त्यांनी आमच्या कारागिरांची नोंद घेतली. एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्हाला दाखवलं, त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि ही नोंद फक्त कविता ढवळे माझीच नाही तर इथे पैठणमध्ये काम करणाऱ्या 300 कारागिरांची नोंद घेतली असं मला वाटलं. याच्यामध्ये मी विविध प्रकारच्या 150 साड्या विणलेल्या आहेत. आतापर्यंत आम्हाला गुंतूर सेवा केंद्र आहे, त्यांच्याकडून पण खूप मदत झाली. केंद्राने आम्हाला सुरुवातीला लोखंडी लूम दिले, सोलर दिले. लूम ठेवायला आम्हाला जागा नव्हत्या तर आम्हाला त्यांनी वर्क शेड पण दिले, सोलर युनिट पण दिलं. त्याच्यामुळे आता लाईट बी गेली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. आमचं कंटिन्यू काम चालू राहतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचं मानांकन. शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ प्रवास. 23 ऑगस्टचा राष्ट्रीय अंतराळ दिवस. स्वातंत्र्य दिनासह स्वातंत्र्य लढ्यात ऑगस्ट महिन्यातल्या विविध चळवळी. लोकमान्य टिळक तसंच खुदिराम बोस यांची पुण्यतिथी. हस्तलिखितांचं जतन आणि वारसा हस्तांतरण. स्वच्छ भारत मिशन. जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धा. विद्यार्थ्यांची ऑलिम्पियाड तसंच क्रीडा स्पर्धा यासह विविध विषयावर पंतप्रधानांनी भाष्य केलं. आगामी काळात येणाऱ्या सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान राजा चोल आणि राजेंद्र चोल यांची नावं भारताच्या इतिहासात गौरवाचं प्रतीक आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आज तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात आदि थिरुवथिरई उत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. गंगकोंड चोलमपुरम मंदिर उभारणीच्या 1000व्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा साजरा झाला. राजेंद्र चोल प्रथम यांच्या स्मरणार्थ पंतप्रधानांच्या हस्ते एक नाणंही जारी करण्यात आलं. कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी रोड शोच्या माध्यमातून नागरिकांना अभिवादन केलं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त देश आज त्यांना अभिवादन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ कलाम यांना समाज माध्यमावरच्या संदेशात आदरांजली वाहिली. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ स्थापना दिनानिमित्तानं सीआरपीएफच्या जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आव्हानात्मक प्रसंगी सीआरपीएफनं महत्वाची भूमिका बजावल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रवासात एक ऐतिहासिक क्षण ठरलेला भारत युके मुक्त व्यापार करार झाल्यानिमित्तानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला. बोरीवली इथं झालेल्या या सत्कार समारंभात युके बाजारातील निर्यात संधी या विषयावर एक विशेष सत्रही घेण्यात आलं, ज्यामध्ये भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांसाठी या करारामुळे उपलब्ध झालेल्या नव्या संधींबाबत माहिती देण्यात आली. राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपाहारगृह इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते आज बोलत होते. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी शासनानं 500 कोटी रुपयांची तरतूद केली असून शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवावं असं आवाहन पवार यांनी केलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचा थायलंडच्या फुके इथं रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते महावितरणचे संचालक राजेंद्र पवार आणि विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सन्मानाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत. इच्छुक उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तपशिलासाठी www.prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी.
नाशिक इथं आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. नाशिक रोड परिसरात झालेल्या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सदाभाऊ खोत आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपनेते सुनील बागुल, माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्या पूर्वजांनी जपलेली स्थानिक वीज संपदा ही केवळ कृषी वारसा नाही तर अन्नसुरक्षेचं मूळ आहे असं प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या चित्तपिंपळगाव इथं वीज प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पारंपरिक आणि जैविक शेतीतूनच पर्यावरणयुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैली शक्य आहे असंही पोपरे यांनी सांगितलं. स्थानिक बियाणांचं जतन, संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या प्रसारासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी असं आवाहन पोपरे यांनी केलं. या प्रदर्शनात 150 जास्त बियाणांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. जलसंधारणासोबतच मनसंधारण करणंही आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाउंडेशनच्या वतीनं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेसंदर्भात आज घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य करणारे जिल्हा जलसंधारण अधिकारी विजय कांबळे, उपअभियंता मनीष निरंजन, अनिल मुंगीकर, पर्यावरण तज्ञ नितीन डोईफोडे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलताना गाळरुपी मातीचे फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात यावेत यासाठी प्रात्यक्षिक क्षेत्र तयार करण्याचं सूचित करून जलसंधारण तसंच माती परीक्षणाबाबत जागृतीची गरज व्यक्त केली. मुंबईतल्या दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या भाईसाहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक अधिकारी पुरस्कार अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक सुरेश रामराव पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. जिल्हा बँकांमध्ये उत्कृष्ट कामाबरोबरच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानुसार सन 2023-24 व्यवस्थापक श्रेणीमधील पुरस्कार सुरेश पाटील यांना देण्यात आला. तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात आज पाचव्या दिवशी उपहारापर्यंत भारतीय संघानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 223 धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिलनं आपलं शतक पूर्ण केलं, मात्र तो 103 धावांवर बाद झाला. सध्या वॉशिंग्टन सुंदर 21 तर रवींद्र जडेजा 0 धावांवर खेळत आहेत. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंड संघानं 669 धावा केल्या आहेत. या डावात भारतीय संघ अद्याप 88 धावांनी पिछाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात विविध धरणांमधला पाणीसाठा सरासरी 53% पोहोचला आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरण सुमारे 82% तर नांदेड इथलं विष्णुपुरी प्रकल्प सुमारे 90% भरला आहे. हिंगोली जिल्ह्यात येलदरी धरणात 73% तर सिद्धेश्वर धरणात 51% पाणीसाठा झाला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पैठणी विणकर कविता ढवळे यांचा मन की बात मधून गौरवपूर्ण उल्लेख. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आधुनिकीकरणासाठी निधी देण्यास शासन कटिबद्ध. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आणि तेंडुलकर अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात पाचव्या दिवशी भारत 88 धावांनी पिछाडीवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.